पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 11 मराठी प्रेषितांची कृत्ये अध्याय 11 पेत्र आपल्या कृतीचे समर्थन करतो प्रेषितांनी व यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की विदेशी लोकांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमास गेला तेव्हा सुनता केलेले लोक त्याचबरोबर वादविवाद घालू लागले की सुनता न केलेल्या माणसाकडे जाऊन त्यांच्याबरोबर तू जेवलास. तेव्हा पेत्राने आरंभ करून अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो तेव्हा समाधीत मी असा एक दृष्टांत पाहिला की एक पात्र उतरले. ते मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जंतू व आकाशातील पाखरे अशी दृष्टीस पडली. आणि मी अशी वाणी ऐकली की पेत्रा उठ मारून खा. परंतु मी म्हणालो नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली देवाने जे शुद्ध केले ते तू निषिद्ध मानू नको. असे तीनदा झाले. नंतर ती अवघी पुन्हा स्वर्गात वर ओढली गेली. इतक्यात पहा ज्या घरात आम्ही होतो त्यापुढे कैसिरियाकडून मजकडे पाठविलेले तीन मनुष्य उभे राहिले. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही शंका न बाळगता त्यांच्याबरोबर जा. मग हे सहा बंधूही मजबरोबर आले आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरात गेलो. त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला की यापोस कोणाला पाठवून शिमोन पेत्राला बोलवून आण, त्याच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. मी बोलू लागलो तोच जसा आरंभी आपल्यावर तसाच त्याजवर पवित्र आत्मा आला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत असे हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. तर मग देवाला अडविणारा असा मी कोण? हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले तर मग देवाने विदेशी लोकांसही जीवन प्राप्तीसाठी पश्चातापाची बुद्धी दिली. विदेशी लोकांमधून झालेल्यांची अंत्युखियातील ख्रिस्ती मंडळी स्तेफनावरून उद्भवलेल्या संकटामुळे जे पांगले होते ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत यहुद्यास मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्याचपैकी कित्येक कुप्री व कुरणेकर होते. त्यांनी अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेलेनी लोकासही सांगितली. तेव्हा प्रभूचा हात त्याचबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्याविषयीचे वर्तमान यरुशलेमातल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्नबाला अंत्युखियापर्यंत पाठविले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वास बोध केला की निश्चयपूर्ण चित्ताने प्रभूला बिलगुण रहावे. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूच्या शिष्यमंडळात पुष्कळ जणांची भर पडली. नंतर तो शौलाचा शोध करावयास तार्ससला गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकास शिकविले आणि शिष्यास ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले. बर्नबा व शौल यांचे यरुश्लेमास कामगिरीवर जाणे, बर्नबा व शौल यांचे यरुश्लेमास कामगिरीवर जाणे. त्या दिवसात यरुश्लेमाहून अंतुखियात संदेष्टे आले, तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौदाच्या वेळेस झाला. तेव्हा प्रत्येक शिष्याने संकल्प केला की यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवून द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्नबा व शौल यांच्या हाती वडील वर्गाकडे पाठवून दिले.